आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज विधानसभेत इशारा. नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांचा शोध सुरू. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोग अनुदानापोटी 620 कोटींपेक्षा अधिक निधी मिळणार. आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद ठरल्यानं 5ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार. आता सविस्तर बातम्या. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. दरम्यान सर्वांनी शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रती आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा. अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो.
नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात गवताच्या पेंड्यात असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यात जाळलेल्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरवल्यानंतर शहराच्या विविध विभागात हिंसाचार झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. याप्रकरणी एकंदर 5 गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं त्याला उत्तर आंदोलनानं द्यायला हवं होतं, मात्र तिथं पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष्य केलं गेलं असा दावाही शिंदे यांनी केला. राज्याच्या गृहखात्याचा कारभार ज्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांना आपल्या मूळ गावात उसळलेल्या हिंसाचाराविषयी काहीच माहिती नाही अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी 50 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. या हिंसाचारात 5 जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून 3 पोलीस उपायुक्तांसह 33 ते 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान लोकांनी पोलीस प्रशासनाला तपासात सहकार्य करावं असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.
तो मेरा आवाहन पालकमंत्री करके है सभी जनता को, इसीलिए मैं आया हूँ कि जनता ने सबने साथ मिलकर ऐसे लोगों को ढूंढ के निकालना चाहिए, ऐसे लोगों की माहिती पुलिस को देनी चाहिए. माननीय मुख्यमंत्री जी इस विषय के ऊपर पूरा मॉनिटर कर रहे हैं, गृहमंत्री भी है, निश्चित रूप से वो कड़ा कदम उठाएंगे. मला वाटतं सोशल मीडियाचं ट्रॅकिंग जेव्हा पूर्ण होईल, TDR जेव्हा हातात येतील तेव्हा खरं आपल्याला मुख्य आरोप होऊन जाता येईल.
दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शहरातल्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंदर सिंघल यांनी दिली आहे. नागपूरमध्ये कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान नागपूर इथल्या कालच्या घटनेत जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात. नागपूरच्या हिंसाचारामागे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ते अकोला जिल्ह्यातील माध्यमांशी बोलत होते.
सरकारमधलेच काही मंत्री सातत्यानं असे काही वक्तव्य देत असतात, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये किंवा जाती धर्मामध्ये तणाव निर्माणाचं काम त्या निमित्तानं होत असतं. मुख्यमंत्र्यांनी हे असे काही दूषित वातावरण करण्याचे त्यांच्या जवळचे लोक आहेत, त्यांना तंबी दिली पाहिजे.
दरम्यान नागपुरात सर्वात आधी शांतता प्रस्थापित होणं महत्वाचं आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
मुंबईत होत असलेल्या वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ई स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ई स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत ई फुटबॉल, WCC आणि BGMI या खेळांचे सामने राष्ट्रीय स्तरावर विविध टप्प्यात होणार आहेत. अधिक माहितीकरता wavesindia.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील 15व्या वित्त आयोग अनुदानाची रक्कम केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केली आहे. यामध्ये 611.6 कोटी रुपयांचे एकत्रित अनुदानाचा दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यातील एकत्रित अनुदानाच्या 8.4 कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्यातल्या पात्र ठरलेल्या 4 जिल्हा परिषदा, 40 पंचायत समित्या आणि 21,551 ग्रामपंचायतींना हा निधी दिला जाणार आहे. पंचायत राज संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विशिष्ट स्थानिक गरजांसाठी हा एकत्रित निधी उपयोगात आणला जाईल. राज्यघटनेतील 11व्या परिशिष्टात नमूद केलेल्या 29 विषयांसंबंधीच्या या विशिष्ट स्थानिक गरजा असतील, मात्र यामध्ये वेतन आणि अन्य संस्थात्मक खर्चांचा समावेश नसेल. मागील शनिवारी नागपूरच्या दक्षिण पश्चिम क्षेत्रात येणाऱ्या अभ्यंकरनगर परिसरात एका मद्यपी युवकानं 10 पेक्षा अधिक नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण केल्याचा मुद्दा आज काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी मांडला. या युवकाला पोलिसांनी बेलेबल वॉरंट देऊन दुसऱ्या दिवशी जामीन देऊन सोडल्याचं देखील ते म्हणाले. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
रात्री 10:15 तिथले नागरिक पोलीस स्टेशनला गेले, मला व्हॉट्सअपवर त्या गाडीचा नंबर पाठवला, मी तो नंबर DCP पाठवला. 2 तास कारवाई झाली नाही. 2 तासानंतर त्या युवकांनी 8-10 लोक घेऊन आला आणि जवळपास 10 4-व्हीलरचं नुकसान केलं. वस्तीत धुमाकूळ घालून त्या 8 लोकांनी 10 4-व्हीलर तोडल्या.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. येत्या 21-23 मार्च दरम्यान नागपुरात वनामती इथं बीजोत्सव समूहाद्वारे नागपूर बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शेतीचं पारंपरिक ज्ञान, कृषी परिसंस्थेचा विचार या विषयावर विविध सत्र, परिसंवाद, प्रकट मुलाखती होणार असून या ठिकाणी प्रवेश निःशुल्क आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत बीजोत्सव खुला असणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या 5 उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज विधानसभेत इशारा. नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोग अनुदानापोटी 620 कोटींपेक्षा अधिक निधी मिळणार आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद ठरल्यानं 5ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.